प्रकटीकरण अध्याय 2.
एफिस येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरितो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो,
तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुष्ट लोक सहन होत नाही, जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात. त्यांची परीक्षा तू घेतली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नामामुळे तू दुःख सोशिले आहे आणि तू थकला नाहीस, हेही मला ठाऊक आहे. तरी तू आपली पहिली प्रीती सोडिली, याविषयी मला तुला दोष देणे आहे. तू कोठून पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर, नाहीतर मी तुझकडे येईल आणि तू पश्चाताप न केला तर तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढेन. तरी पण तुझ्यात विशेष हे आहे की निकलायतांच्या कृत्यांचा द्वेष तू करतोस, त्यांचा मीही द्वेष करतो.
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको.
जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन.
स्मृणा येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो,
तुझे संकट व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसून स्वतःला यहुदी म्हणवितात व केवळ सैतानाचे धर्म सभा आहेत, अशा लोकांचे निंदायुक्त भाषणही मला ठाऊक आहे. तुला सोसावयाची जी संकटे आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुम्ही मोहात पडावे म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्ही 10 दिवस संकटात असाल. तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनी मुकुट देईन.
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको.
हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही.
परगम येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याच्या जवळ तीक्ष्ण दुधारी तरवार आहे तो असे म्हणतो,
तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. सैतानाचे आसन आहे तेथे राहतोस. तू माझे नाम दृढ धरून राहिला आहेस आणि माझा साक्षी, माझा विश्वासू अंतिपा तुम्हामध्ये, म्हणजे सैतान राहतो तेथे जिवे मारीला गेला, त्याच्या दिवसातही तू माझवरील विश्वास नाकारिला नाही. तथापि मला तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे आहे. कि तेथे तुझ्या जवळ बलामाचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. त्याने बालाकाला इस्रायलाच्या संतानापुढे मूर्तीला अर्पिलेले खाणे व जार कर्म करणे हे अडखळत ठेवण्यास शिकविले. त्याप्रमाणे तुझ्या जवळ निकलायतांचे तशाच प्रकारचे शिक्षण खरे मानून राहणारे लोक आहेत. यास्तव पश्चाताप कर, नाहीतर मी तुझकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तरवारीने त्याच बरोबर आहे.
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको.
जो विजय मिळवितो त्याला गुप्त ठेवलेल्या माध्यमातून मी देईन आणि त्याला मी पांढरा खडा देईन. त्या खड्यावर नवे नाव लिहिले आहे, ते तो खडा घेणाऱ्या शिवाय कोणाला ठाऊक नाही.
थुआतीरा येथील मंडळीच्या देवदूताला लिही, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय सोन पितळी सारखे आहेत, असा देवाचा पुत्र म्हणतो,
तुझी कृत्ये, प्रीती, विश्वास, सेवा व तुझा धीर हे मला ठाऊक आहेत आणि तुझे शेवटचे कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत हेही मला ठाऊक आहे. तरी मला तुला दोष देणे आहे तो असा की जी इजबेल नामी स्त्री आपणाला संदेष्ट्री म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला अर्पिलेले खाण्यास माझ्या दासास शिकवून भुलविते, तिला तू तसे करू देतोस, तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्मांविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छा नाही। पहा, मी तिला अंथरुणाला खिळलेली अशी करीन आणि तीच बरोबर जार कर्म करणाऱ्या लोकास तिच्या कृत्यांविषयी त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन। मी तिच्या मुला बाळास मरीने जीवे मारेन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल कि मने व अंतकरणे यांची पारख करणारा मी आहे आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्यांप्रमाणे देईल। थुतीरा येथील बाकीचे जे तुम्ही त्या शिक्षणाप्रमाणे चालणार नाही, ज्यास सैतानाच्या खूप भरलेल्या गोष्टी माहीत नाही त्या तुम्हास मी सांगतो कि मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही। इतकीच करावी कि जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून रहा, जो विजय मिळवितो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला तसा अधिकार मी राष्ट्रांवर देईन, आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करिता तसा तो लोहदंडाने त्याजवर अधिकार करीन। मी त्याला प्रभात तारा देईन।
आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको।